स्तोत्र संहिता अध्याय 44 मुख्य गवयासाठी कोरहाच्या मुलांचे मस्किल बोधपर स्तोत्र। हे देवा, आमच्या पूर्वजांच्या दिवसात पुरातन काळी तू जे कार्य केले त्याचे वर्णन त्यांनी केले व ते आम्ही आपल्या कानांनी ऐकले। तू आपल्या हाताने राष्ट्रास घालवून तेथे ह्यास स्थापिले, त्या लोकास क्लेश देऊन ह्यांचा विस्तार केला। ह्यांनी आपल्या तरवारीने देशाची मालकी मिळवली असे नाही, ह्यांच्या बाहुबलाने ह्यांना विजयप्राप्ती झाली असेही नाही, तर तुझा उजवा हात, तुझा भुज व तुझे मुखतेज ह्यांनी ती झाली, कारण ह्यांच्यावर तुझी कृपादृष्टी होती। हे देवा, तूच माझा राजा आहेस, याकोबाला जयावर जय प्राप्त होईल असे कर। आम्ही तुझ्या सहाय्याने आपल्या शत्रूस उलथून टाकू, आम्हावर उठणाऱ्यांना तुझ्या नावाने पायदळी तुडवू। मी आपल्या धनुष्यावर भिस्त ठेवीत नाही, माझी तरवार माझा बचाव करावयाची नाही, तर आमच्या शत्रूंपासून तू आमचा बचाव करीतोस आणि आमचा द्वेष करणाऱ्यास तू फजित करीतोस। आम्ही सतत देवाची प्रतिष्ठा मिरवितो आणि तुझ्या नावाचे सर्व काळ उपकार स्मरण करीतो। तरी आता तू आम्हास टाकिले आहे, आम्हास फजित केले आहे, आमच्या सैन्याबरोबर तू जात नाहीस, तू आम्हास शत्रूला पाठ दाखवावयास लाविले, आमचा द्वेष करणारे आम्हास यथेच्छ लुटितात, तू आम्हास मेंढरांसारखे भक्षरूप केले आहे आणि तू राष्ट्राराष्ट्रांमध्ये आमची दाणादाण केली आहे। तू आपले लोक विनामूल्य विकिले, त्यांचे मोल घेऊन आपला फायदा केला नाही, तू आम्हास आमच्या शेजाऱ्यांच्या निंदेचा विषय केले, आमच्या सभोवतालच्या लोकांच्या उपहासाचा व धिक्काराचा विषय केले, राष्ट्रांनी आमच्यावर म्हणी रचाव्या असे तू आम्हाला केले आहे व आम्हास पाहून लोकांनी डोके हलवावे असे तू केले। माझी फजिती नित्य माझ्यापुढे आहे आणि माझ्या मुखावरील लज्जेने मला व्यापिले आहे, कारण निंदा व निर्भत्सना करणाऱ्यांचे शब्द मी ऐकत आहे। हे सर्व आम्हावर आले तरी आम्ही तुला विसरलो नाही, तुझ्या करारा संबंधाने आम्ही विश्वासघात केला नाही, आमचे मन फितूर झाले नाही, आमची पावले तुझ्या मार्गातून ढळली नाहीत, तरी तू आम्हास कोल्हे राहतात त्या ठिकाणी ठेचिले, मृत्यूछायेने अच्छा दिले। जर आम्ही आपल्या देवाचे नाव विसरलो असतो व अन्य देवापुढे हात पसरले असते, तर देवाने हे शोधून काढिले नसते काय? कारण तो मनातील गुप्त गोष्टी जाणतो। तरी तुझ्यामुळे आमचा वध सतत होत आहे, कापावयाच्या मेंढरांसारखे आम्हास गणितात। हे प्रभू, जागा हो, का झोपलास? उठ, आमचा कायमचा त्याग करू नको। तू आपले मुख का लपवितोस? आमचे दुःख व आमचा छळ का विसरतोस? आमचा जीव धुळीस मिळत आहे, आमचे पोट भूमीस लागत आहे। आमच्या सहाय्यार्थ उठ, आपल्या वात्सल्यानुसार आमचा उद्धार कर।